विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी. ज्ञानगंगा घरोघरी आणि कानोकानी हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने वेब रेडिओच्या माध्यमानं आपल्यापर्यंत विविध विषयांचं तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन अगदी घरच्या घरी उपलब्ध करून दिलंय. यशवाणी या वेब रेडिओसाठी आपण लॉग ऑन केलंय ycmou.digitalyunivercity.ac या वेबसाईटवर. रोज दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत आमचं लाईव्ह प्रसारण आपण ऐकू शकता. तसंच त्याविषयी आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपणही या लाईव्ह प्रसारणामध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी तज्ञांचं मार्गदर्शन झाल्यानंतर 12:40 आपण फोन करून आपल्या प्रश्नांचं निरसन करून घेऊ शकता. त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 02353 2231 482 2231 384 2330 334. विद्यार्थी मित्रांनो आजच्या कार्यक्रमात आपण डॉ उमेश राजदेरकर यांच्याकडनं पुरवठ्याचा संकल्पना पुरवठ्याविषयी माहिती आपण घेणार आहोत. डॉ उमेश राजदेरकर हे अर्थशास्त्र या विषयात पीएचडी त्यांनी प्राप्त केली आहे. यापूर्वी त्यांनी अध्ययन कौशल्य, वाचन, लेखन, श्रवण, स्मरण कौशल्य तसंच मागणीचा सिद्धांत आपण बघितलात. डॉ राजदेरकर यांनी शिक्षणक्रमात अनेक त्यांची पाठ्यपुस्तकं उपलब्ध आहेत. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही त्यांनी अनेक देशांमध्ये शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध विषयांवर व्याख्यानं त्यांची झाली आहेत आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अगदी सुरुवातीपासून ते संचालक आणि तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये अर्थशास्त्र या विषयातला अतिशय महत्वाचा पुरवठ्याची संकल्पना किंवा पुरवठा याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीने मी सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर नमस्कार.
नमस्कार
सर. पुरवठा, आता आपण मागणी बघितली
बरोबर आहे,
तर आता पुरवठा त्याची संकल्पना काय आणि पुरवठा म्हणजे काय, म्हणजे पुरवठा कशावर अवलंबून असतो?
बरोबर आहे. आपण मागच्या पाहिला मागणीची संकल्पना अभ्यासली आणि थोडंसं मागचं आपण रिकॅप करूया जेणेकरून विद्यार्थ्यांना मागण्या आणि पुरवठा याचं नेमकं नातं त्या ठिकाणी लक्षात येईल. आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा विचारतो वस्तूची किंमत काय आहे, किंवा आपण मी एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्ही विचारता किंवा दुसरं कोणी विचारतं केवढ्याला घेतली. आता ही वस्तूची किंमत किती आहे हे निश्चित करणारे दोन महत्वाचे फोर्सेस आहेत किंवा घटक आहेत आणि ते म्हणजे वस्तू करता असणारी मागणी आणि वस्तूचा असणारा पुरवठा. जेव्हा या दोन गोष्टी एकमेकांना त्या ठिकाणी विशिष्ट किमतीमध्ये हे दोन वक्र भेटतात त्यावेळेला त्या वस्तूची समतोल किंमत ही निश्चित होते. आता आपण मागच्या शुक्रवारी मागणीचा संकल्पना अभ्यासली त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की वस्तूला असणारी मागणी ही तिची किंमत आणि अन्य परिस्थिती जर त्या ठिकाणी कायम असेल तर किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. म्हणजे वस्तूची किंमत आणि तिची मागणी याच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. आता त्याच्याही मागे जाऊन आपण असं म्हणू शकतो की मागणी मूलतः कशी निर्माण होते, कारण वस्तूमध्ये आपली गरज भागवण्याची क्षमता असते आणि वस्तूमध्ये उपयोगिता असते म्हणून आपण त्या वस्तूला मागणी करत असतो आणि त्याच्याकरता आपण त्या वस्तूला किंमत देऊन किंवा मूल्य देऊन पैसे देऊन ती वस्तू खरेदी करतो. आता मागणीचं पण आपण सीमांत उपयोगितेचा नियम जो आहे त्याचाही आपण उल्लेख मी केलेला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आपण ज्यावेळेला वस्तूची मागणी करतो किंवा वस्तूला मागणी करतो त्यावेळेला त्या वस्तूपासून मिळणारी उपयोगिता आणि तिची किंमत हे समसमान केलं पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू जर मला घ्यायची आहे आणि तिचं 10 रुपये मूल्य आहे तर माझी उपयोगिता ही 10 रुपये इतकी असावी. ती जर 2 रुपये असेल तर 8 रुपयाचं माझं नुकसान होईल.
नुकसान
म्हणजे वस्तूची खरेदी करताना आपण तारतम्याने वागून बुद्धिनिष्ठ निर्णय घेऊन त्या ठिकाणी वस्तू खरेदी करायची असते. अनेक वेळा व्यवहारामध्ये हे शक्य होत नाही. व्यवहारामध्ये आपल्यावर अनेक दडपण असतात, जसं जाहिराती आहेत, एक स्वतःचं स्टेटस आहे, किंवा दुसऱ्याकडे ती वस्तू नाही माझ्याकडे आहे हा एक आनंद आहे आणि म्हणून आपण ती वस्तू खरेदी करतो. पण वास्तविक पाहता अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून शहाणा ग्राहक हा तोच की जो वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता आणि तिची किंमत हे दोन समान करण्याचा प्रयत्न करतो. जो असं करतो त्याला आपल्या पैशारूपी स्रोताचं रिसोर्सेस ज्याला
मोबदला मिळतो
त्याचा पुरेपूर मोबदला मिळतो. आणि म्हणून मागणीचा नियम म्हणजे नुसती वस्तूची किंमत कशी ठरते किंवा कशी असावी हे सांगत नाही, तर ग्राहकांच्या वर्तनाबद्दल तो एक उत्कृष्ट असं मार्गदर्शन आपल्याला करतो. आता आपण पुरवठ्याकडे येऊ. मागणीचं मी आता विद्यार्थी मित्रांना सांगितलं की मागणी ही आपण त्या वस्तूकरता किंमत देऊन व्यक्त करतो. आता ज्या वेळेला पुरवठा असतो त्यावेळी पुरवठा हा कोण करतं? जो उत्पादक असतो तो त्या वस्तूचा पुरवठा करतो. म्हणजे मागणी करणारे ग्राहक आणि पुरवठा करणारा उत्पादक अशी त्या ठिकाणी संकल्पना आहे. आता तो पुरवठा काय करतो? तर तो त्या वस्तूचं उत्पादन करतो. आणि उत्पादनाचे घटक तुम्हाला आठवत असेल, मी मागच्या पाहिले सांगितलं ते श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे 4 घटक आहे. संयोजक या घटकांना एकत्र आणतो आणि तो त्या वस्तूचं उत्पादन करतो. आता वस्तूचं उत्पादन सुरू केल्यानंतर त्याला उत्पादनाचा काही खर्च करावा लागतो. त्याच्याकरता समजा त्याला जमीन पाहिजे, कारखान्याची इमारत पाहिजे, यंत्रसामुग्री पाहिजे, श्रम पाहिजे, असे काही निश्चित किंवा फिक्स खर्च त्याला करावे लागतात. आणि कच्चा माल आहे, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचं वेतन आहे, याच्यावर जो खर्च असतो त्याला बदलता खर्च म्हणतात. हे खर्च करून तो वस्तूचं त्या ठिकाणी उत्पादन करतो आणि उत्पादन केल्यानंतर ती वस्तू विकण्याकरता बाजारात आणतो. आता उत्पादन झाल्यानंतर आपल्याला ही वस्तू उत्पादन करण्याकरता नेमका किती खर्च आलेला आहे याचा तो अभ्यास करतो आणि त्या खर्चावर नफ्याचं एक विशिष्ट प्रमाण निश्चित करून उत्पादक त्या वस्तूची बाजारामध्ये एक किंमत आकारतो. म्हणजे या ठिकाणी काय होतं की ज्या वेळेला वस्तू बाजारामध्ये येते त्यावेळेला त्याच्या अलीकडे बऱ्याच घडामोडी घडून गेलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये कच्च्या मालाची उपलब्धता आहे, कारखान्याची उभारणी आहे, वस्तूकरता असणाऱ्या मागणीचा एक विशिष्ट अंदाज आहे आणि या सर्व एकत्रित आल्यानंतर त्या वस्तूचा त्या ठिकाणी तो पुरवठा करण्यास तयार होतो. आता पुरवठा म्हणजे विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे बाजारात उपलब्ध विक्रीकरता बाजारात उपलब्ध करून देण्यात आलेले परिमाण. विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे विशिष्ट वेळी बाजारात विक्रीकरता उपलब्ध करून दिलेले परिमाण. आता याच्यामध्ये काही वेळेला कमी जास्तही होऊ शकतं, पुरवठ्यामध्ये बदलही होऊ शकतो, त्याचे काय कारण आहेत ते पण आपण बघणारच आहोत. पण आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की बाजारामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्या सर्व म्हणजे सर्व त्यांनी विक्रीला आणलेल्या आहेत. आता त्याच्याकरता आपल्याला साठा किंवा स्टॉक ही जी कन्सेप्ट आहे ती थोडीशी जाणून घ्यावी लागेल. साठा आणि पुरवठा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. साठ्यामध्ये म्हणजे ज्या वेळेला एक समजा 2000 वस्तूंचा साठा किंवा उत्पादन त्या ठिकाणी झालेला आहे आणि या 2000 पैकी फक्त 500 वस्तू या उत्पादकाने बाजारात पुरवठ्याकरता उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तर अशा वेळेला आपल्याला पुरवठा म्हणजे संपूर्ण साठा असं म्हणता येणार नाही. कारण विक्रेत्याला असं वाटतं आहे की आपण जर सुरुवातीला कमी पुरवठा केला तर वस्तूची किंमत वाढून आपल्याला जास्त नफा होऊ शकेल आणि म्हणून तो असं करतो की साठा जरी भरपूर असला तरी तो संपूर्ण साठा बाजारात उपलब्ध करून देत नाही विक्री करता. तो थोडा थोडा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि मग तो अंदाज घेतो की आपल्या वस्तूला त्या ठिकाणी किती मागणी आहे, किती किंमत आपल्याला आकारता येईल आणि त्याचे मग कॅल्क्युलेशन्स त्या दुसरं बदलत जातात. पण साठा म्हणजे पुरवठा जरी संपूर्ण साठा नसला तरी साठ्यामध्ये एक पोटेन्शियालिटी असते पुरवठ्याची. आज ना उद्या साठ्यामधला माल हा त्याला बाजारात आणावाच लागणार आहे. जर त्याने तसं केलं नाही तर त्याचं नुकसान होईल. म्हणून तुमच्या लक्षात येईल असं की ज्या वेळेला शेतकरी कांद्याचं म्हणा किंवा द्राक्षाचं म्हणा असं उत्पादन घेतात त्यावेळेला किंमत कमी झाली म्हणून ते तो साठा करून ठेवू शकत नाहीत, कारण हा पुरवठ्याच्या सोयींचा अभाव आहे आणि ती नाशवंत वस्तू आहे. त्याच्यामुळे साठा आज ना उद्या बाजारामध्ये आणावा लागणारच आहे. फक्त मुद्दा असा आहे की तो किती वेळानंतर आणावा आणि हे कशावर ठरतं की ज्या वेळेला तुमच्या देशामध्ये साठवणुकीच्या चांगल्या सोयी असतील आणि उत्पादकांची काही काय कळ सोसायची तयारी असेल. साधारणपणे आपल्याला असं आढळून येतं की भारतामध्ये शेतकऱ्यांची खूप हलाकीच्या स्थितीमध्ये आणि खूप त्यांचं हातावर पोट आहे. त्याच्यामुळे होतं काय की वस्तू बाजारात म्हणजे उत्पादन बाजारात ताबडतोब ते आणून टाकतात, कारण त्यांना उत्पादनाचा खर्च, त्याच्याकरता घेतलेलं कर्ज, वाहतुकीचा खर्च हा सर्व त्यांना द्यायचा असतो आणि हा खर्च ते कसा देऊ शकतील, जेव्हा ते वस्तू विकतील तेव्हाच देतील. त्याच्यामुळे आपल्याला अनेक वेळा असं की कांद्याची आवक वाढली की कांदा अगदी 2 रुपये किलोने मिळतो. हे असं का होतं? कारण माल साठवणुकीच्या सोयींचा अभाव किंवा शेतकऱ्यांची एकूणच आर्थिक स्थिती जास्त काय ते थांबू शकत नाही अशी असल्यामुळे त्या ठिकाणी वस्तूचा संपूर्ण साठा हा बाजारामध्ये आणला जातो आणि मग वस्तूची किंमत कोसळते.
मागणी कमी आणि पुरवठा जास्त,
पुरवठा जास्त होऊन जातो आणि मग त्याच्यामुळे वस्तूची किंमत ही धाडकन खाली कोसळते. आता आपण जे विश्लेषण करत आहोत ते साधारणपणे मॅन्युफॅक्चरड गुड या संबंधातलं आहे, पण जिथे जिथे संबंध येईल त्या ठिकाणी आपण याचाही रेफरन्स पाहणार आहोतच. तर मी जसं मग सांगितलं की पुरवठा म्हणजे विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विशिष्ट वस्तूचे बाजारात विक्री करता उपलब्ध करून देण्यात आलेले परिमाण किंवा प्रमाण. आता जसं आपण मागणीचा नियम पाहिला की ज्या वेळेला अन्य इतर परिस्थिती कायम असता ज्या वेळेला वस्तूची किंमत वाढते त्यावेळे त्या वस्तूकरता असणारी मागणी कमी होते आणि ज्या वेळेला वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला तिची मागणी वाढते. एक्झॅक्टली रिव्हर्स किंवा अगदी उलट असा पुरवठ्याचा त्या ठिकाणी परिस्थिती आहे. अन्य परिस्थिती कायम असता ज्या वेळेला वस्तूची किंमत वाढते त्यावेळेला तिचा पुरवठाही वाढतो आणि ज्या वेळेला वस्तूची किंमत कमी होते त्यावेळेला तिचा पुरवठाही कमी होतो. आता ही अन्य परिस्थिती कायम असता हे वाक्य खूप महत्वाचं आहे. अदर थिंग्स रिमेनिंग द सेम. जर परिस्थितीत बदल झाला, काही कारणामुळे परिस्थिती अचानक बदलली, तर हा नियम तुम्हाला प्रत्यक्षात आढळून येणार नाही. म्हणून मी जसं मग म्हटलं की किंमत कमी झाली असता पुरवठा कमी होणं अपेक्षित आहे, पण कांद्याची किंमत कमी होत असताना पुरवठाही त्या ठिकाणी बाजारात अनेक शेतकरी आपला कांदा आणून विकतात, कारण का तर ते थांबू शकत नाही.
बरोबर.
त्यामुळे इतर परिस्थिती कायम असता हे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि पुरवठ्याचा जो नियम आहे, पुरवठ्याचा जो सिद्धांत आहे, तो आपल्याला असं सांगतो की किंमत आणि वस्तूचा पुरवठा याच्यामध्ये समसंबंध आहे. किंमत वाढली पुरवठा वाढला, किंमत कमी झाली पुरवठा कमी झाला. आता प्रत्येक उत्पादकाचं महत्वाचं उद्दिष्ट असतं ते म्हणजे नफा कमवणं. नफा नसेल तर त्या ठिकाणी कोणताही उत्पादक हे उत्पादनाचं काम हाती घेणार नाही, कारण त्याला नफा कमवायचा आहे. उत्पादनाकरता आपला जो खर्च झालेला आहे तो त्याला भरून काढायचा आहे आणि म्हणून पुरवठ्याचा वक्र जो असतो तो वक्र डावीकडून उजवीकडे जाणारा असा चढता असतो आणि किंमत वाढली की वस्तूचं बाजारात पुरवठा होण्याचं प्रमाण वाढेल असं तो दाखवतो. या उलट मागणी वक्र हा वरून खाली डावीकडून खाली येणार असतो आणि तो असं सांगतो आपल्याला की किंमत कमी झाली की मागणी वाढते आणि किंमत वाढली की मागणी कमी होते. आता हे दोन वक्र ज्या बिंदूपाशी एकमेकांना भेटतात किंवा छेदतात त्या ठिकाणी त्या वस्तूची समतोल किंमत ही निश्चित होते. म्हणजे कोणत्याही वस्तूची किंमत ही निश्चित करणारे दोन घटक असतात, ते म्हणजे वस्तू करता असणारी मागणी आणि त्या वस्तूचा पुरवठा. हे दोन घटक प्राइमरीली हे बेसिक आहेत की जे वस्तूची किंमत किती असेल हे निश्चित करतात आणि त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये वस्तूला असणारी मागणी आणि तिचा पुरवठा या दोन गोष्टींना किंमत निर्धारणामध्ये फार महत्वाचं स्थान आहे. आता आपण जसं मागणीमध्ये का बदल होतात ते आपण पाहिलं, जसं ग्राहकांचं उत्पन्न बदलणं, त्यांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होणं, उत्पादनाचं तंत्र बदलणं, वस्तूचं स्वरूप बदलणं, जाहिराती, असे अनेक घटक आपण मागच्या पाहिला त्याचा विचार केलेला आहे. तसंच पुरवठ्यामध्ये बदल घडून आणणारे पण घटक आहेत आणि त्याच्यामुळे वस्तूचा पुरवठा हा वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. म्हणजे या घटकामध्ये बदल झाल्यामुळे वस्तूच्या पुरवठ्यामध्ये बदल होतो आणि मग त्यानुसार वस्तूच्या किमतीवर परिणाम होतो. आता हे घटक कोणते आहेत? पहिला घटक म्हणजे उत्पादन खर्चातील बदल. जसं मी मगा म्हटलं की प्रत्येक उत्पादकाचं ध्येय हे जास्तीत जास्त नफा कमवणं आहे. ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून द्यावी हे त्याचं उद्देश नाही. आपल्याला वस्तू उपलब्ध करून दिली तर किती नफा मिळेल हेच प्रत्येक जण पाहणार आणि ती बेसिक प्रवृत्ती आहे. कोणी अगदी म्हणजे तोटा सहन करून वस्तू तुम्हाला उपलब्ध करून देणार नाही. सरकारच एक अशी संस्था आहे की जी तुम्हाला लॉस सहन करून काही सेवा किंवा वस्तू ही देऊ शकते.
अत्यावश्यक सेवा
म्हणजे जसं आता सध्या गॅस सिलेंडरचा इश्यू खूप बर्निंग आहे, तर त्याच्यामध्ये सबसिडीवरचे सिलेंडर हे 6 द्यायचे की 9 द्यायचे, ती संख्या किती करायची, म्हणजे एका सिलेंडरवर 300 रुपये एवढी सबसिडी देऊन म्हणजे लॉस घेऊन सरकार ते आपल्याला पुरवत होतं. त्यामुळे सरकार ही अशी एकच संस्था आहे की जी लॉस सहन करून तुम्हाला वस्तू पुरवेल किंवा ती सेवा पुरवेल, परंतु कोणताही खासगी उत्पादक हे धाडस करणार नाही. तसं जर त्यांनी केलं तर त्याला व्यवसायामध्ये तोटा येईल आणि त्याचा व्यवसाय बंद करेल. म्हणून उत्पादनाचा खर्च नेमका किती आहे वस्तूचा आणि त्या उत्पादन खर्चात कसा बदल झालेला आहे याच्यावर वस्तूचा पुरवठा हा अवलंबून असतो. जर त्या ठिकाणी उत्पादनाचा खर्च कमी झाला तर वस्तूचा पुरवठा हा वाढतो. त्याचं कारण असं की वस्तू निर्मितीचा खर्च हा कमी होतो आणि वस्तू निर्मितीचा खर्च कमी झाला की वस्तू अधिक प्रमाणात उत्पादन करणं शक्य होतं आणि ती ग्राहकांना परवडेल अशा किमतीला उपलब्ध करून देणे शक्य होतं. त्यामुळे उत्पादन खर्च कमी झाला तर वस्तूचा पुरवठा वाढवणं हे शक्य होतं. याउलट जर खर्च वाढला तर त्या ठिकाणी वस्तूच्या पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. कारण जास्त खर्च उत्पादकांना करावा लागतो आणि मग तेवढा खर्च करून त्या ठिकाणी उत्पादन करणं प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. आणि मग काही उत्पादक हे बाजाराच्या बाहेर जातात किंवा ते उत्पादन काही काळ स्थगित ठेवतात आणि मग वस्तूचा पुरवठा कमी होतो. म्हणून उत्पादन खर्च किती आहे हा त्या ठिकाणी फार महत्वाचा घटक आहे जो वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम घडून आणतो. दुसरं म्हणजे हवामानातील बदल. हे प्रामुख्याने आपल्याला शेतकी उत्पादनाच्या बाबतीत आढळून येतं की जर दुष्काळ पडला तर त्या ठिकाणी शेतमालाचा पुरवठा कमी होतो आणि त्याच्याशी संबंधित वस्तूंचा पुरवठ्यावर त्याचा मग विपरीत परिणाम होतो. म्हणजे हवामानामध्ये कसे बदल झालेले आहेत त्यानुसारही वस्तूच्या पुरवठ्यावर बदल होतो. जर विपरीत परिणाम झाले तर अर्थातच पुरवठा कमी होतो आणि हवामानामध्ये अनुकूल बदल झाले तर पुरवठा वाढूही शकतो. आता आजच मी काश्मीरमध्ये सफरचंदाचं चांगल्या हवामानामुळे खूप मोठं पीक आलेलं आहे आणि सफरचंद अगदी 20 रुपये प्रति किलो या दराने इतक्या कमी किमतीला विकले जात आहे. म्हणजे साहजिकच पुरवठ्यामध्ये वाढ झाली आणि पुरवठा वाढल्यामुळे त्या ठिकाणी किंमत त्या ठिकाणी कोसळली. तर हवामानामध्ये नेमके कसे बदल आहेत यावर देखील वस्तूचा पुरवठा हा अवलंबून असतो. तिसरं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये विविध शोध विविध तंत्रज्ञान हे विकसित होत असतं आणि या प्रत्येक तंत्रज्ञानाचा उद्देश हा मानवाच्या कल्याणामध्ये भर घालणं हा आहे. म्हणजे तुम्ही अगदी वैद्यकीय क्षेत्रामधलं संशोधन पहा किंवा वाहतूक क्षेत्रामधलं पहा, प्रत्येकाचा उद्देश काय की यातून मानवी जीवनाचं कल्याण कसं साध्य होईल. आणि म्हणून ज्या वेळेला तंत्रज्ञानामध्ये बदल होतात त्याच्यामध्ये सुधारणा होते त्याच्या साह्याने उत्पादनामध्ये पण वाढ घडून येते.
बरोबर.
आणि उत्पादन वाढल्यामुळे मग वस्तूचा पुरवठा हा वाढतो. जर तुम्ही जुना तंत्रज्ञान वापरत असाल किंवा तुमची देशातील तांत्रिक विकासाची पातळी अत्यंत कमी असेल तर तुम्हाला वस्तूचा पुरवठा वाढवणं शक्य होत नाही, कारण तुमचं उत्पादनाचा वेगच त्या ठिकाणी मंदावलेला असतो आणि त्यामुळे वस्तूचा उत्पादनच जर कमी आहे तर पुरवठा कसा काय वाढवणार असा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. म्हणून जर चांगलं तंत्रज्ञान असेल तुमच्याकडे तर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग वस्तूचा पुरवठा वाढवण्यामध्ये होतो आणि मग त्यातून ग्राहकांना आणि समाजाला त्याचा लाभ होतो. चौथा आहे वाहतुकीच्या सोयी आणि कम्युनिकेशन. आज आपलं युग हे कम्युनिकेशनचं युग आहे असं आपण म्हणतो आणि या कम्युनिकेशन किंवा टेक्नॉलॉजी मधल्या प्रगतीमुळे आपल्याला अनेक गोष्टी या सहजपणे त्या ठिकाणी प्राप्त करता येतात. उदाहरणार्थ आता मी आज टीव्हीवर जाहिरात पाहिली की तुम्हाला जर तुमची वस्तू विकायची असेल तरी आज वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटवर जा, तुमच्या वस्तूचा फोटो तुम्ही अपलोड करा, तुमची किंमत कोट करा आणि ज्याला ती वस्तू घ्यायची आहे तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तसंच नवीन वस्तू पण आज आपल्याला उपलब्ध आहे. समजा तुम्हाला कुठे टूरवर जायचं आहे तर कंपन्यांची वेबसाईट आहे, ते तुम्हाला त्यांचं जे कोटेशन किंवा त्यांचं जे दरपत्रक आहे ते उपलब्ध करून देतात, तुमच्याशी संपर्क साधतात आणि घर बसल्या तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुमचं टूरही निश्चित होऊ शकते. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये त्या ठिकाणी सुधारणा झाल्यामुळे ग्राहकाला गाठून त्याच्याकरता वाहतूक खर्च करून ग्राहकाचा वेळ घेऊन आपला उत्पादन खर्च वाढवण्याची गरज नाही आहे. आज समजा तुम्हाला मुंबईतल्या माणसाला तुम्हाला तुमची वस्तू विकायची आहे तर तुम्हाला इथनं मुंबईला जावं लागेल, ते ग्राहक ते गिराईक शोधायला लागेल, तो कुठे राहतो ते बघायला लागेल आणि मग तुमची वस्तू विकली जाईल. पण आज संपूर्ण जगामध्ये या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक असंख्य ग्राहक विक्रेते एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि त्याच्यामुळे मग वस्तूचा आणि सेवेचा पुरवठा वाढवण्यामध्येच त्याचा परिणाम झालेला आहे. आणि मग आपण जे हल्ली ऐकतो की कॉम्पिटेटिव्ह प्रायसेस आहे, कॉम्पिटेटिव्ह प्रायसेस म्हणजे काय की स्पर्धात्मक किमतीमुळे ग्राहकाचा लाभ होतो. तुम्ही जर एखादी वस्तू 8 रुपयाला विकत आहात आणि मी जर ती 7.5 रुपयाला उपलब्ध करून देऊ शकतो तर 50 पैसे इतका ग्राहकाचा फायदा होतो. त्याच्यामुळे कॉम्पिटेटिव्ह रेट्स असं जे हल्ली एक परवलीचा शब्द झालेला आहे व्यवसाय जगतामध्ये आणि त्याचा मग लाभ हा अंतिमता ग्राहकांना होतो. म्हणजे कम्युनिकेशन सुधारल्यामुळे, ट्रान्सपोर्टेशन सुधारल्यामुळे त्या ठिकाणी वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पुरवणं सहज शक्य होतं आणि त्यातून मग वस्तूचा पुरवठा हा वाढतो. समजा कल्पना करा की तुम्ही नाशिकला आपण राहतो आणि आपल्याला मुंबईमधनं एखादी वस्तू पाहिजे, पण मुंबईमधनं इथे यायला जर 8-10 तास लागत असतील तर मग त्याचा पुरवठा होऊ शकणार नाही. पण आज रस्ते बांधणीमध्ये जी सुधारणा झालेली आहे, रस्त्यांची परिस्थिती जी सुधारलेली आहे, त्याच्यामुळे वस्तू त्वरित आपल्याला उपलब्ध होऊ शकते, साठवणुकीच्या सोयी त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या सर्वांचा परिणाम हा वस्तू व सेवेचा पुरवठा वाढण्यामध्ये होतो आणि त्याचा लाभ मग अंतिमता ग्राहकांना मिळतो. पुढचं आहे की अनेक वस्तूच्या पुरवठ्यामध्ये पुरवठा निश्चित करण्यामध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटक देखील त्या ठिकाणी महत्वाचे असतात. आपण ऐकतो नेहमी की सध्या जागतिकीकरणाचं युग आहे आणि परकीय गुंतवणुकीला आपण परवानगी दिलेली आहे, अनेक परकीय कंपन्या आज भारतामध्ये येऊन आपल्या वस्तू त्या ठिकाणी विकू शकतात आणि त्याच्यामुळे तुमचं नेमकं व्यापाराबद्दलचं धोरण काय आहे याच्यावरही वस्तूचा पुरवठा हा अवलंबून असतो. समजा तुम्ही असं त्या ठिकाणी ठरवलं की आपल्याला चीनमधनं साखर आयात करायची नाही, चीनमधली कोणतीच वस्तू आपण आयात होऊ द्यायची नाही, तर साहजिकच त्या वस्तूचा पुरवठा हा कमी होईल. आज इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये बऱ्याचशा वस्तू या चीनमध्ये निर्माण होतात आणि त्याचा लाभ अनेक भारतीय गिरायक घेत आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचं काय धोरण आहे व्यापारविषयक, तुम्ही परकीय उत्पादकांना तुमची बाजारपेठ कितपत खुली करून देत आहे, त्याचप्रमाणे तुमच्या देशी उत्पादकांना निर्याती करता किती सवलती आहेत याच्यावर देखील वस्तूचा पुरवठा हा ठरत असतो. कल्पना करा की जर तुम्हाला वस्तू निर्यातीची परवानगी नाहीये आणि म्हणजे तुमच्या देशामध्ये वस्तूचं खूप उत्पादन झालेलं आहे. आपण ते कांदा उत्पादकांच्या समस्या नेहमी असं होतं की खूप बाजारामध्ये वस्तू येते, कांदा उत्पादन होतं आणि मग निर्यातीकरता परवानगी द्या अशी शेतकरी मागणी करतात. मग त्याच्यामध्ये काही कालावधी जातो, परत निर्णय होऊन तो कम्युनिकेट होणं आणि प्रत्यक्ष त्याची कार्यवाही होणं, म्हणजे मग दरम्यानच्या काळात काय होतं की वस्तूची किंमत इतकी पडते की शेतकरी मग तो कांदा रस्त्यावर फेकून देतात. म्हणजे तुमचं नेमकं धोरण काय आहे आयात निर्यात व्यापाराबद्दलचं? तुम्ही देशी उत्पादकांना निर्याती करता किती प्रोत्साहन देत आहात, तसंच आंतरराष्ट्रीय उत्पादकांना आपल्या देशामध्ये वस्तू विकण्याकरता किती परवानगी देतात याच्यावर देखील वस्तूचा पुरवठा हा अवलंबून असतो. कल्पना करा की जर आज आपल्याला लागणारा कॉम्प्युटरचं किंवा एकूणच ऑडिओ व्हिडिओ याच्यामधलं जी काही टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये जपान आणि चीन या दोन देशांचं आज मोठं त्या ठिकाणी वर्चस्व आहे, जर आपण त्यांचीच त्या ठिकाणी आयात थांबवली तर हे देखील शक्य होणार नाही तुमच्याशी मला बोलणं आणि विद्यार्थ्यांशी संवाद. तर तुमचं नेमकं धोरण काय आहे याच्यावर देखील त्या ठिकाणी बरीच हे अवलंबून असतं. जर तुमचे शेजारच्या देशाशी संबंध ताणले गेलेले असतील तर साहजिकच तुम्हाला हवी असलेली वस्तू त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकत नाही आणि मग आपल्या देशामध्ये जेवढं काही उपलब्ध आहे त्याच्यावरच तुम्हाला समाधान मानावं लागतं. म्हणजे वस्तूचा पुरवठा ही काही नुसती इनपुट आउटपुट रिलेशन नाहीये, त्याच्यामध्ये अनेक सामाजिक राजकीय घटक हे असतात. आणि जसं मी मग म्हणालो की अंतिमता ग्राहकाचं कल्याण हे प्रत्येक धोरणाचं हे उद्देश आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या देशाला कितपत त्यांचं स्वागत करता आणि आपल्या देशातील उत्पादकांना निर्याती करता कितपत प्रोत्साहन देता याच्यावर देखील वस्तूचा पुरवठा हा अवलंबून असतो आणि या धोरणानुसार मग त्याच्यामध्ये बदल होत जातात. पुढचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे उत्पादकाची किंवा विक्रेत्याची वस्तूच्या किमतीबद्दलची अपेक्षा. म्हणजे समजा मी आता एखादी वस्तू निर्माण केली, तिचा मला उत्पादन खर्च हा 300 रुपये आला, तर मला असं वाटतं की ही वस्तू किमान एक माझा खर्च वजा जाता 450 रुपयापर्यंत विकली गेली पाहिजे. माझा नफा, मला करावा लागणारा जाहिरातीचा खर्च, विक्रेत्यांचं उभं करावं लागलेलं जाळं, माझा स्थिर खर्च, मला बँकेमध्ये कर्ज घेतलेलं आहे त्याचे लागणारं व्याज, हे सगळं कॅल्क्युलेट करून मी 300 रुपयाची वस्तू किमान 450 रुपयाला विकली जावी असं मला त्या ठिकाणी वाटतं. पण आता ती वस्तू जर प्रत्यक्षामध्ये 400 रुपयालाच त्या ठिकाणी लोक घेऊ इच्छित आहेत किंवा 400 रुपयाच्या वर किंमत जायला तयार नाही, तर मग अशा वेळेला मी काय करतो की त्या वस्तूचा पुरवठा हा काही काय आम्ही थोपवून ठेवतो. आणि जर मला असं वाटलं की नाही 450 शिवाय मला कठीण आहे उत्पादन करणं, तर मी त्या वस्तूचं उत्पादन देखील बंद करू शकतो. म्हणजे विक्रेत्यांच्या वस्तूच्या किमतीबद्दल काय अपेक्षा आहेत याच्यावर देखील वस्तूचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. अनेक वेळा असं होतं की विक्रेत्यांना जर त्या ठिकाणी पुरेसा नफा मिळाला नाही तर ते आपला वस्तूचा पुरवठा हा बंद करतात. अर्थात ही विक्री किंमत अगदी अशी असू नये की जी ग्राहकांना देणं परवडणार नाही. म्हणजे किंमत निश्चित करताना केवळ आर्थिक घटकच आपल्याला विचारात घेऊन चालणार नाही, आपल्या ग्राहकांची खरेदी शक्ती किती आहे यावर देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं. आणि म्हणून व्यापाऱ्यामधले जे निर्णय असतात ते निर्णय हे अंदाज घेऊन घ्यायचे निर्णय असतात, ते नुसतं तुमच्या कॅल्क्युलेशनवर घेऊन किंवा अवलंबून ठेवणारे निर्णय नसतात. तो रियालिटी काय आहे, वास्तव काय आहे, आणि आपण जर अशी किंमत आकारली तर खरोखर एवढा नफा करू शकू का? समजा जर आपण असं केलं की या बाजारामध्ये एका किमतीला आणि दुसऱ्या बाजारामध्ये दुसऱ्या किमतीला वस्तू विकली तर नुकसान न होता आपला निदान उत्पादन खर्च भरून निघेल का, असंही त्या ठिकाणी उत्पादक करू शकतात. आणि त्याला अर्थशास्त्रामध्ये प्राइस डिस्क्रिमिनेशन असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि ज्यावेळेला असं वाटतं की समजा नाशिकमध्ये या किमतीला वस्तू विकणं शक्य नाही, मुंबईमध्ये ती शक्य आहे, तर नाशिकला एक किंमत त्या ठिकाणी आकारणं आणि दुसऱ्या बाजारपेठेमध्ये दुसरी आकारणं, असेही काही टॅक्टिक्स उत्पादकांना कराव्या लागतात. आणि तशा करून मग ते वस्तूचा पुरवठा हे कमी जास्त करतात. मला सांगायचा हेतू असा आहे की ही केवळ टेक्निकल रिलेशनशिप नाही, म्हणजे इनपुट आउटपुट रिलेशन ज्याला आपण म्हणतो तशी पुरवठ्यामध्ये अपेक्षित नाही, कारण पुरवठ्यावर परिणाम करणारे अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय घटक आहेत. म्हणून अनेक वेळा आपण जे म्हणतो की लेवीची साखर, की जर साखरेची किंमत खूप वाढली तर सरकार उत्पादकांना त्या ठिकाणी अमुक एक किमतीला साखर ही उपलब्ध करून द्यावी लागेल. जसं आपण रेशनच्या दुकानामधून जी साखर घेतो त्याची किंमत ही कमी असते आणि सरकार उत्पादकांना भाग पाडतं की ही किंमत तुम्ही याच किमतीला उपलब्ध करून दिली पाहिजे, कारण ग्राहकाचं कल्याण त्या ठिकाणी नाहीतर कमी होईल. त्यामुळे किंमत निश्चितीमध्ये जसं उत्पादकाचा निर्णय आहे तसे अनेक सामाजिक आणि राजकीय घटक देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रभाव पाडत असतात. त्यामुळे नुसतं मागणी आणि पुरवठा याच्यावर आपल्याला विसंबून राहता येणार नाही, अन्य घटकांचाही विचार करावा लागतो. पुढचा घटक आहे तो म्हणजे कर योजना तुमची कशी आहे, करांची प्रणाली कशी आहे. जर उत्पादकांवर प्रचंड कर त्या ठिकाणी आकारलेले असतील तर साहजिकच वस्तूचा पुरवठा हा कमी होईल, कारण उत्पादनाचा खर्च हा वाढून जाईल. आणि मुद्दा असा आहे की कोणताही उत्पादक हा प्रथमता कर भरेल पण नंतर तो ग्राहकांवर तो ढकलेल. जसं आता आपण फ्लॅटवर व्हॅट आकारणीचं सध्या चालू आहे की तो कर बिल्डरांनी भरायचा आणि बिल्डर म्हणतात की शेवटी ही अंतिम वस्तू आम्ही ग्राहकांना विकलेली आहे, ते ग्राहकांकडनं वसूल करणार. म्हणजे करांचं शिफ्टिंग जे आहे ते होणारच. ज्याला वस्तूची जितकी गरज आहे, समजा तुम्हाला गरजच नाहीये आणि काही केल्या तुम्ही घर घ्यायला तयार नाही, तर मग बिल्डर त्या एकूण रकमेचा किंवा एकूण कराचा काही भाग स्वतः सुचतील, काही तुमच्यावर ढकलतील. पण आज घर नको असं म्हणणारं कोणी नाही, कारण लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, जागांच्या किमती जागेचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे हा कर हा ग्राहकांवर ढकलणं ही खूप सोपं आहे. त्यामुळे बिल्डर लोक हा कर हा ग्राहकांवर शिफ्ट करतील या शंकाने. पण काही वेळेला असं होतं की काही वस्तूंवर जर कर लावला तर आणि जर ग्राहकांनी ठरवलं की करामुळे एवढी जर किंमत वाढत असेल तर मी ती वस्तू विकत घेणार नाही, तर मग उत्पादकांना विचार करावा लागतो की आपण जर सर्व कर ग्राहकांवर ढकलला तर आपल्याला वस्तूला मागणीच येणार नाही. मग ते काय करतात की त्यातला काही भाग ते स्वतः सोसतात आणि काही गिराहकांवर ढकलतात. परंतु असं खूप रेअर केसेसमध्ये होतं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की ग्राहकांना वस्तूची किती गरज आहे हे त्यांची सीमांत उपयोगिता, म्हणजे आपण परत मागे जातोच, त्याला किती एखाद्या वस्तूपासून किती उपयोगिता वाटते याच्यावरच तो आपल्या वस्तूची मागणी ही त्या ठिकाणी निश्चित करतो. आणि जर ग्राहकांनी जर काळजीपूर्वक निर्णय घेतले नाहीत तर मग साहजिकच त्यांना कररूपी फटका हा जास्त बसतो. पण या ठिकाणी लक्षात घ्यायचं असं आहे की जर उत्पादनाला प्रेरणा देणारी कररचना असेल, वारंवार त्या ठिकाणी करांमध्ये फेरबदल केले जात नसतील किंवा उत्पादकांची उद्यमशीलताला हानी पोचेल असे जर त्या ठिकाणी कर नसतील तर वस्तूचं उत्पादन करणं हे सहज शक्य होतं आणि त्यामुळे वस्तूचा पुरवठा वाढतो. आज भारतामध्ये देखील आणि परदेशामध्ये देखील काही झोन्स असे आहेत की जिथे तुम्हाला कारखाने स्थापन करता येत नाही, कारण पर्यावरणाला त्या ठिकाणी नुकसान होतं. मग तुम्हाला तिथे कारखाना स्थापन करता येत नसेल तर दुसरीकडे जावं लागेल. दुसरीकडे गेल्यामुळे तुमचा वाहतुकीचा खर्च वाढेल, तिथे जागा घ्यावी लागेल आणि मग तिथले जे टॅक्सेस आहेत ते तुम्हाला ऍप्लिकेबल होतील किंवा ते त्या ठिकाणी तुम्हाला लागू पडतील आणि मग त्याचा साहजिकच वस्तूच्या पुरवठ्यावर हा त्या ठिकाणी परिणाम होईल. म्हणजे सरकारचं कर धोरण काय आहे, कर धोरण कसं आहे याच्यावरही त्या वस्तूचा पुरवठा हा त्या ठिकाणी अवलंबून असतो. हे आपण जे आता घटक पाहिले हे वस्तूचा पुरवठ्यावर बदल घडवून आणणारे घटक आहेत आणि यातला प्रत्येक घटक हा त्या ठिकाणी बराचसा सामाजिक राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर त्या ठिकाणी अवलंबून असणारा घटक आहे. आता पुरवठा, जसं मी म्हटलं की पुरवठा हे किमतीचं फलन आहे, सप्लाय इज द फंक्शन ऑफ प्राइस, म्हणजे मूलभूत जो पुरवठ्याचा नियम आहे तो नियमच आपल्याला वस्तूचा पुरवठा हा किमतीवर कसा अवलंबून आहे ते सांगतो. परंतु पुरवठा जसा किमतीवर अवलंबून आहे तसा पुरवठा सप्लाय फंक्शन किंवा पुरवठ्याचं फलन हे अन्य घटकांवर देखील त्या ठिकाणी अवलंबून आहे. आणि त्यातला तो दुसरा घटक आहे किंमत, हा पहिला आपण पाहिला. दुसरा जो घटक आहे तो म्हणजे इनपुट प्राइसेस किंवा आदानांच्या किमती. आता समजा बाजारामध्ये कापडाचा पुरवठा किती होईल, हे तुम्हाला मागच्या वर्षी कापसाचं उत्पादन किती झालं, कापूस उत्पादकांचा खर्च भरून निघाला का, याच्यावर अवलंबून राहील. म्हणजे आदानांच्या किमती कशा आहेत याच्यावर अंतिम वस्तूचा पुरवठा हा अवलंबून असतो. म्हणून नुसतं किंमत त्या ठिकाणी तुम्ही धरून चालत नाही, तर वस्तूच्या उत्पादनाकरता जी आदानं लागतात त्या आदानांच्या उत्पादनाबद्दल काय स्थिती आहे. समजा कापसावर रोग पडला तर साहजिकच कापसाचं उत्पादन हे कमी येईल, किंवा कापूस सरकारने खरेदी केला नाही, खासगी उत्पादकांनी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडवणूक केली, तर कापडाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होईल. ऊसाचं उत्पादन त्या ठिकाणी, आता ते आंदोलन चालूच आहे की किमान 3000 रुपये इतका भाव हा मिळालाच पाहिजे. म्हणजे मी हे का सांगतोय की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये देखील आपल्याला ही परिस्थिती जाणवत असते. आणि अर्थशास्त्र असा विषय आहे की सकाळी उठल्यापासून त्याची आपल्याला अर्थशास्त्राचा आणि आपला संपूर्ण जीवनभर हा संबंध येतच असतो. त्याच्यामुळे मी हे जे उदाहरण आहेत ते मी याच्याच करता देतोय की उसाला 3000 प्रति क्विंटल भाव मिळावा ही शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. आता त्यातल्या पॉलिटिकल फॅक्टर्समध्ये आपल्याला जायचं नाही, परंतु आज शेतकऱ्यांचं जे म्हणणं होतं की खताच्या किमती वाढल्या, पेस्टिसाइड्स किंवा ज्याला आपण कीटकनाशकं म्हणतो त्याच्या किमती वाढल्या, आणि या किमतीचा विचार करून आम्हाला किमान 3000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, अशी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे. म्हणजे जसं मी आता म्हटलं की आदानाच्या किमती नेमक्या कशा आहेत त्याच्यावर देखील पुरवठा हा अवलंबून असतो. पुढचा घटक आहे अर्थात जो आपण मगही त्याचा विचार केला तो म्हणजे तंत्रज्ञान. वस्तू निर्मितीचं तंत्रज्ञान किती प्रगत आहे याच्यावर देखील वस्तूचा पुरवठा हा अवलंबून आहे. जर तुमचं तंत्रज्ञान प्रगत नसेल, पारंपरिक त्या ठिकाणी स्वरूपाचं असेल, तर तुम्हाला तुमचा उत्पादन खर्च वाढतो. आणि मग उत्पादन खर्च वाढल्यामुळे तसंच वस्तू निर्मितीचा जो वेग आहे तो वेग मंदावल्यामुळे, कारण तुमचं तंत्रज्ञान जुनं असल्यामुळे तुम्ही त्या पारंपरिक तंत्रज्ञानातून जास्त वस्तू निर्माण करू शकणार नाही, आणि साहजिकच मग तुमचा एकूण पुरवठा हा त्या ठिकाणी कमीच राहणार आहे. आणि त्याच्यामुळे जर तंत्रज्ञान विकसित झालं तर वस्तूचा पुरवठा हा वाढतो. पण पारंपरिक तंत्रज्ञान अविकसित देशामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसून येतं की जर पारंपरिक तंत्रज्ञान असेल तर त्या ठिकाणी उत्पादन हे जास्त वाढू शकत नाही, आणि त्याचा परिणाम साहजिकच मग वस्तूच्या पुरवठ्यावर होतो. आता पुढचा जो घटक आहे तो घटक फार महत्वाचा आहे, तो म्हणजे टाइम किंवा ज्याला आपण वेळ असं म्हणतो. आता मी जसं सुरुवातीला म्हटलं की पुरवठ्याचा वक्र हा खालून वर डावीकडून उजवीकडे जाणारा असतो, आणि वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यातला समसंबंध तो दर्शवतो. किंमत वाढली पुरवठा वाढला, किंमत कमी झाली पुरवठा कमी झाला. आता वेळेच्या एलिमेंटमध्ये किंवा टाइम एलिमेंट हा जो आहे त्या वेळेला फार महत्व आहे. जसं मागच्या याच्यामध्ये मी उल्लेख केला होता की ज्या नाशवंत वस्तू असतात त्या नाशवंत वस्तूंचा पुरवठा हा गिव्हन असतो किंवा तो स्थिर असतो, आणि म्हणून नाशवंत वस्तूचा पुरवठा ही एक य अक्षाला समान असणारी सरळ रेषा असते. सरळ रेषा असते ती उभी रेषा, आणि ते असं दाखवते की वस्तूची मागणी वाढो कमी हो पुरवठा वाढणार नाही. समजा दूध आज 40 रुपये लिटर आहे, उद्या बाजारात दुधाचा अचानक पुरवठा वाढला तर त्या ठिकाणी दुधाची किंमत ही कमी होईल, कारण पुरवठा त्या ठिकाणी वाढलेला आहे. पण जर त्या ठिकाणी दुधाची मागणी दुप्पट झाली तर पुरवठा लगेच वाढू शकणार नाही, किंमत वाढेल एवढंच होईल, पुरवठा लगेच वाढणार नाही, कारण टाइम पिरियड आहे, वेळ हा अल्प आहे. आणि म्हणून अल्प कालावधीचा जो पुरवठा वक्र असतो तो य अक्षाला उभी अशी सरळ रेषा असते. पण अल्प काय जो असतो, शॉर्ट रन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, त्या शॉर्ट रनमध्ये पुरवठा वक्र हा खालून वर डावीकडून उजवीकडे जाणारा असतो. याचं कारण असं आहे की अल्पकाळामध्ये जर वस्तूची मागणी वाढली तर आपल्याला पुरवठा वाढवता येतो, कारण तुमच्या हातापाशी जरा वेळ असतो. आता ज्या वेळेला तुम्ही पुरवठा वाढवता त्यावेळेला तुम्हाला काही खर्च करावा लागतो. समजा उत्पादन वाढायचं आहे तर मग आपली सध्याची यंत्रसामुग्री पुरेशी असेल तर त्याच्यामध्ये बदल करायची गरज नाही आणि ती अशक्य पण असते. लगेच काही तुम्हाला यंत्र घेणं परवडत नाही दुसरं, आणि ते यंत्र बाजारात पुरवठादाराकडे असेलच असंही नाही. म्हणून अल्प कालावधीमध्ये केवळ बदलते घटक जे असतात उत्पादनाचे, त्या बदलत्या घटकामध्ये बदल करूनच उत्पादन वाढवता येतं. आता बदलते घटक कोणते, जसं मी मला सांगितलं की आदानं म्हणजे रॉ मटेरियल इनपुट आणि लेबर, याच्यामध्ये तुम्ही बदल करून पुरवठा वाढवू शकता. पण तुम्ही नवीन यंत्र घेऊ शकत नाही कारण मोठी इन्व्हेस्टमेंट आहे, नवीन इमारत लगेच बांधू शकत नाही कारण इट विल टेक टाइम. त्याच्यामुळे अल्प कालावधीमध्ये जे उत्पादनाचे स्थिर घटक आहेत, ज्याला आपण फिक्स फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. परंतु व्हेरिएबल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन किंवा बदलते घटक, उत्पादनाचे घटक, याच्यामध्ये बदल करून आपण वस्तूचा पुरवठा हा वाढवू शकतो. आणि म्हणून पुरवठा वक्र हा अल्प काळामध्ये खालून वर जाणारा असतो. मात्र दीर्घ काळामध्ये पुरवठा वक्र हा, कारण दीर्घ कालावधीमध्ये आपल्याला स्थिर आणि बदलते घटक हे याच्यामध्ये दोन्हीमध्ये बदल करता येतो. जर कालावधी मोठा असेल तर तुम्हाला एखादं नवीन युनिट त्या ठिकाणी वाढवता येतं, तुमची फॅक्टरीचं एक्सपान्शन करता येतं, नवीन चांगले म्हणजे कौशल्याधिष्ठित असे कामगार तुम्ही, स्किल लेबर ज्याला आपण म्हणतो, ते तुम्ही प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावर तुम्ही वेळ देऊ शकता. आणि म्हणून दीर्घ कालावधीमध्ये वस्तूच्या पुरवठ्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ घडवून आणता येते. पण मार्केट पिरियडमध्ये वस्तूचा पुरवठा अजिबात बदलत नाही आणि अल्प कालावधीमध्ये केवळ स्थिर घटक जे आहेत उत्पादनाचे, त्याच्यामध्ये बदल करूनच आपल्याला पुरवठा वाढवता, स्थिर घटक जे आहेत ते त्याच्यामध्ये बदल न करता, फक्त बदलते घटक जे आहे म्हणजे जसं श्रम आहे, कच्चा माल आहे, वाहतूक आहे, याच्यामध्ये बदल करून आपल्याला पुरवठा वाढवता येतो. त्यामुळे पुरवठा जेव्हा वेळेच्या संदर्भात आपण विचार करतो त्यावेळेला तो नेमका कोणत्या कालावधी करता आहे यावर फार त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे. जर अल्प कालावधी उत्पादकाकडे असेल अत्यंत अल्प, तर मागणी वाढवून किंमत वाढवून तो पुरवठा फारसा वाढवू शकणार नाही. परंतु जर उत्पादकाकडे पुरेसा वेळ असेल तर वस्तूची मागणी वाढल्यानंतर तो बदलते घटक त्या ठिकाणी वाढवून स्थिर घटकात वाढ करता येणार, हे आपण आता पाहिलेलं आहे. बदलते घटक त्या ठिकाणी त्याच्यात वाढ करून आणि स्थिर घटकांचा जास्तीत जास्त कार्यक्षमतेने, म्हणजे एका पाईमध्ये कारखाना चालत असेल तर तो सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट मध्ये म्हणजे जास्तीत जास्त त्याचा वापर करून कामाचे तास वाढवून तो वस्तूचं उत्पादन हे वाढवू शकतो. आणि जसं मी आता म्हटलं की वस्तूचा पुरवठा हा एक खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, कारण एक वेळ मागणी जी आहे ती त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअली ठरत असते, जसं आपण म्हटलं व्यक्तिगत मागणी आणि बाजार मागणी, आपण ते मागच्या पहिला पाहिलेलं आहे. परंतु पुरवठा ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे, आणि ज्यावेळेला असं आढळून येतं की खूप पुरवठा कमी झालाय, किंमत आकाशाला भिडली आहे, मग सरकारी हस्तक्षेपाची गरज पडते. त्याचप्रमाणे पुरवठा खूप वाढला आहे आणि उत्पादकांचा खर्चही भरून निघत नाहीये, तेव्हाही त्या ठिकाणी सरकारी हस्तक्षेपाची गरज पडते, जेणेकरून उत्पादकांचं हित हे साधलं जाईल. आणि म्हणून नाशवंत वस्तूच्या बाबतीत भारतामध्ये आपल्याला हे नेहमी आढळून येतं की मक्याचे भाव कोसळले, कांद्याचे भाव कोसळले, टमाट्याचे भाव कोसळले, अशा वेळेला मग सरकार त्या ठिकाणी हस्तक्षेप करून उत्पादकांचं हित हे त्या ठिकाणी साधतं आणि म्हणून पुरवठा हा एक उत्पादनाच्या बाजूने विचार करता खूप सेन्सिटिव्ह असा त्या ठिकाणी ती गोष्ट आहे आणि वस्तूची किंमत ही मागणी पुरवठ्याच्या संतुलनातून ठरत असल्यामुळे या दोन गोष्टी नेमक्या कशा आहेत याच्यावर बाजाराची प्रगती ही त्या ठिकाणी अवलंबून असते आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये आणि जसं म्हटलं की अर्थशास्त्राचा दैनंदिन जीवनाशी खूप संबंध आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटलं की आज पुरवठा कमी आहे आपण थोडं थांबून मग वस्तूला मागणी करू तरी तसंही तुम्ही करू शकता आणि ग्राहकांच्या अपेक्षा ग्राहकांच्या आवडीनिवडी त्यांचं अँटिसिपेशन्स यावर देखील त्या ठिकाणी मोठा परिणाम या गोष्टी वस्तूच्या किमतीवर घडून आणतात आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठा हे दोन घटक बाजारामध्ये आणि एकूणच आर्थिक विश्लेषणामध्ये फार महत्वाचे ठरतात.
सर, आज आपण पुरवठा याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती सगळ्या विद्यार्थी मित्रांना दिली आणि मुख्य म्हणजे मागणी आणि पुरवठा हे दोन्ही आपल्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून किती महत्वाचे भाग आहेत.
बरोबर.
आणि पुरवठा. तर मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण
डॉक्टर उमेश राजदेरकर यांनी दिलेली अर्थशास्त्रामधली पुरवठ्याचे नियम किंवा पुरवठ्याचा संकल्पना ही आपण जाणून घेतली. तर याविषयी आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपण जरूर विचारू शकता. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02-5253-4182-5231 किंवा 22-30-334. आजच्या कार्यक्रमासाठी आपण इथेच निरोप घेऊया. पुन्हा आपली भेट आहेच उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.
नमस्कार.